आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष. आपल्या 2.25 वर्षांच्या कार्यकाळाचा महायुतीकडून लेखाजोखा तर महाविकास आघाडीचं सरकारवर टीकास्त्र. आणि आगळ्या चित्रकथी महोत्सवाला सिंधुदुर्गमध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. ही वाढ 2025-26 या पणन हंगामासाठी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती वार्ताहर परिषदेत दिली. मोहरीच्या किमतीत सर्वाधिक 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून मसूर डाळीच्या किमतीत 275 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत 210 तर गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयाचा लाभ 49 लाख कर्मचारी आणि सुमारे 64 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीतून दरवर्षी 9,448 कोटी रुपये खर्च होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी सी व्हिजिल ऍपवर नोंदवू शकतात अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात जर काही शासन आदेश जारी झाले असतील किंवा जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल असं कुलकर्णी यांनी सांगितलं. निवडणुकीत उमेदवाराला कमाल 40 लाख रुपये खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खर्चाची मोजणी सुरू होईल पण अर्ज भरण्यापूर्वी खरेदी केलेल्या प्रचार साहित्याचा खर्च यात धरला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली. ज्या मतदारांना आपली नावं मतदार यादीत नोंदवायची आहेत त्यांनी ती 19 ऑक्टोबरपर्यंत नोंदवावीत असंही चोक्कलिंगम यांनी सांगितलं. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर मतदार नाव नोंदणी करता येणार नाही. राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यात प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक तयारी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. निवडणूक तथा जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना बॅनर फलक तातडीनं काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय कार्यालयं सार्वजनिक ठिकाणं इथं धरणं आंदोलन मोर्चा निदर्शनं उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व जिल्हे आपापल्या सीमांवर लक्ष ठेवून आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आंतरराज्य तेलंगण सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 362 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुकीसाठी 17,000 सुरक्षा रक्षकांची फौज तैनात राहणार आहे. दुर्गम भागात ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांची नेआण करण्यासाठी शासनाकडे 5 हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका खूप महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष आणि पारदर्शकपणे काम करावं असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिले. माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. जनमानसामध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं काम माध्यम कक्षामार्फत केलं जातं असं दिवसे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आमची 2.25 वर्षातली विकासकामं हाच आमचा चेहरा असून समाजाच्या सर्व घटकांसाठी महायुती सरकारनं काम केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि महायुती सरकार पुन्हा एकदा बहुमतानं निवडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महायुतीनं आपण केलेल्या कामांचं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले खासदार सुनील तटकरे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारच्या 2 वर्षांचा कामाचा लेखाजोखा यावेळी महायुतीकडून मांडण्यात आला. तर महायुतीचे सर्व दावे खोटे आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुंबईमधील अदानी समूहाला दिलेले भूखंड आम्ही काढून घेऊ असं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं व्याहाड ते मोवाड लढा माझ्या शेतकऱ्याचा यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपा प्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातली जनता हैराण झाली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहयोगानं आणि दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातून आज आणि उद्या ठाकरवाडी म्युझियममध्ये चित्रकथी रामायण महोत्सव 2024 आयोजन करण्यात आलं आहे. चित्रकथी या आगळ्या कला प्रकाराविषयी आणि या महोत्सवाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा हा महोत्सव इतिहासातला पहिलाच महोत्सव असून हा महोत्सव 2 दिवस चालणार आहे. नामवंत चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसंच रामायण आणि चित्रकथी परंपरा यावर चर्चासत्र सुद्धा होणार आहे. ठाकर आदिवासी कलाकारांची 400 वर्षांची परंपरा असलेली ही चित्रकथी यामध्ये चित्राच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या मंदिरात दसऱ्याच्या कालावधीत 10 दिवस एक कथा सादर केली जाते. टाळ तंबोरा डमरू या वाद्यांची साथ सोबत संपूर्ण रात्र असते. अशा 10 रात्री एक कथाकथन चालतं. ही कला सादर करणाऱ्या कलाकारांना बावलेकर म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरीसाठी सुद्धा या चित्रकथीचा वापर केला जायचा. पहिल्यांदाच होत असलेल्या या महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्रकथा परंपरा पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात 14 ते 15 चित्रकथी सादर करणारे कलाकार सहभागी होणार असून कोकणातली ही पारंपरिक अशी पुरातन कला रसिकांसमोर ते सादर करणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ काल करण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमधून आणि पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हे काम होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या फेब्रुवारी मार्च 2025 घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं स्पष्टीकरण मंडळानं एका पत्रकाद्वारे दिलं आहे. परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी दिली असल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभाग करडी नजर ठेवून आहे. कुठेही पैशाचा गैरवापर होत असल्यास त्याबाबत त्वरित कळवावं असं आवाहन पुणे प्राप्तिकर विभागानं केलं आहे. निवडणुकीत होणाऱ्या खर्चावरही देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूक कालावधीत काळ्या पैशाच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे अशी माहिती नागपूरचे प्राप्तिकर उपसंचालक अनिल खडसे यांनी दिली. याबाबतची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असंही खडसे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट नाक्यावर काल पोलिसांनी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारमधील 10 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त केली. प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम कोल्हापूरमधल्या एका व्यापाऱ्याची असल्याचं निदर्शनास आलं आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी काल एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. या मुलानं दुसऱ्या एका व्यक्तीस अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या धमकीच्या प्रकारामुळे 14 ऑक्टोबर रोजी 4 विमानांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. मुंबईतल्या अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातल्या एका रहिवासी इमारतीला काल लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला. इमारतीच्या 10व्या मजल्याला लागलेल्या या आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. क्रिकेट. भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटीचा पहिला दिवस काल बंगळुरू इथं पावसामुळे वाहून गेला. दुसऱ्या दिवशी आज नाणेफेकीपासून सुरुवात होणं अपेक्षित आहे. याआधी भारतानं बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली आहे तर न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्धची मालिका हरला आहे. विश्व कसोटीच्या वर्तमान क्रमवारीत भारत सध्या अग्रस्थानी तर न्यूझीलंड 6व्या स्थानी आहे. रत्नागिरीला परतीच्या पावसानं कालही झोडपून काढलं. कापणीला आलेली भातशेती कोसळणाऱ्या पावसामुळे आडवी झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला. हवामान. मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष. आपल्या 2.25 वर्षांच्या कार्यकाळाचा महायुतीकडून लेखाजोखा तर महाविकास आघाडीचं सरकारवर टीकास्त्र आणि आगळ्या चित्रकथी महोत्सवाला सिंधुदुर्गमध्ये सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
सतारीचे बोल असोत
कि मंजुळ बासरी,
शततारांची संतूर असो
कि मंगल सनई,
लावण्यमयी.